हरे कृष्णा तर उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपत वर्गात. तर आज आपण स्कंद 9 अध्याय 10 आणि श्लोक संख्या 1 यावर आपण चर्चा करू. तर या अध्यायाचं शीर्षकच मुळे आहे की रामलीला. तर श्री शिवदेव गोस्वामींनी या ठिकाणी जी काही भगवान श्री रामचंद्रांची लीला कथन केली आहे ते एकाच अध्यायामध्ये बहुतेक अजून पुढचा अध्याय देखील कदाचित असू शकतो. तर असे दोन अध्याय या ठिकाणी त्यांनी चर्चिलेले आहेत. तर भगवान श्री रामचंद्रांचं जीवनचरित्र या दोन अध्यायामध्ये त्यांनी प्रकट केलंय, परंतु वास्तविकपणे जर पाहिलं तर श्रीमद भागवतापेक्षा अधिक श्लोकांनी रचित वाल्मिकी रामायण जे 24,000 श्लोकांनी युक्त आहे. तर असं हे जीवनचरित्र श्री प्रभू रामचंद्रांचं हे वाल्मिकी ऋषींनी गायलेलं आहे आणि त्याचप्रकारे अनेक अशा संत महंत महर्षींनी देखील भगवंतांचं जीवनचरित्र गायलेलं आहे. तर सध्या मी देहूमध्ये रामकथा मी प्रत्येक साप्ताहिक कार्यक्रमात घेतो, तर त्यावेळी मला असं लक्षात आलं की केवळ वाल्मिकी ऋषींनीच नव्हे तर नंतरच्या काही बऱ्याच आचार्यांनी संतांनी भगवान श्री रामचंद्रांचं चरित्र गायलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या त्या भागांमध्ये त्या त्या प्रकारचं रामचरित्र हे प्रसिद्ध आहे. उत्तर भारतामध्ये रामचरित्र मानस, परत अजून दुसरं कोणतं आहे, तुलसी रामायण, कंब रामायण तुम्हाला दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये तुम्हाला कृतवास रामायण, परत आध्यात्म रामायण, बरेचसे रामायण आहेत जे ज्या ज्या संतांनी आपापल्या साक्षात्कारानुसार भगवत प्रेरित होऊन त्यांनी ते प्रकारचं रामायण लिहिलेलं आहे. असं या ठिकाणी जो काही आपण अध्याय आपण चर्चा करीत आहोत या हा जो अध्याय आहे, तर हा जसं आपण नवम स्कंद जर पाहिला तर या नव्या स्कंदामध्ये जवळजवळ बहुतांशी वर्णन हे अनेक वंशावलीचं आलेलं आहे. वेगवेगळ्या राजांचं वंश कसा पुढे सरकत गेला, कोणकोणत्या वंशामध्ये राजे झाले, त्यांचे किती पुत्र, त्या पुत्रांचे अजून पुत्र कसे झाले, तर हे सांगण्याची काय गरज होती बरं. आता स्वतः जो व्यक्ती मृत्यूच्या दाढेत अडकलेला आहे तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं एवढं गुण जी काही वंशाली वंशावलीचं वर्णन जे आहे ते ऐकण्याची काय गरज आहे. इथे नव्या स्कंदामध्ये 8व्या स्कंदाच्या आधी जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला भगवंतांच्या कथा भक्तांच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात, पण इथे जास्त करून आपल्याला जी काही वंशावली पाहायला मिळते तर याच्या पाठीमागे अनेक अशा प्रकारचे सिद्धांत आपले आचार्य देतात. पहिलं म्हणजे या वंशावलीमध्ये जशी सृष्टीची निर्मिती होते आणि त्यानंतर ब्रह्माजी प्रकट होतात, ब्रह्माजी पुन्हा उपसृष्टी करतात, त्यानंतर अनेक देवतांना महर्षींना संतांना ते जन्माला घालतात आणि पुढे त्यांच्यापासून अनेक वंश हे निर्माण होतात आणि त्या वंशामध्ये कोण कोण राजे कोण कोण महान भक्त जन्माला आले आणि अशा अनेक वंश आहेत, जसं चंद्रवंश असेल, सूर्यवंश असेल, बऱ्याचशा महर्षींच्या ऋषी मुनींच्या गोत्रामध्ये देखील भगवंताने अवतार धारण केलेला आहे. तर हे सगळं वर्णन करण्यापाठीमागे शुकदेव गोस्वामींचा हा त्या ठिकाणी मानस आहे की बरेचसे लोक भविष्यामध्ये भगवान श्री रामचंद्र भगवान श्री कृष्ण भगवंतांचे विविध अवतार हे प्रकट होणार आहेत, होतील आणि काही झालेले पण आहेत. तर ते कशा प्रकारे कोणत्या वंशात कशा प्रकारे प्रकट झाले, त्यांनी काय कार्य केलं, हा एक सबळ पुरावा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आज ती देखील पवित्र अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांची राजधानी, शरोई नदी असेल, भगवान श्री रामचंद्रांची भगवान श्रीकृष्णांची पवित्र नगरी अर्थात मथुरा असेल, वृंदावन असेल, यमुना असेल, ही सगळे धाम आजही वास्तव्यात आहेत. अजूनही ते त्यांचे वंश या ठिकाणी नांदतायत, कार्य करतायत, निवास करतायत, जगतायत. आपल्या भारतीय परंपरेमध्ये आप जर पाहिलं तर आज देखील ही प्रथा आहे की तुमचा वंश कोणत्या गोत्रापासून सुरू झालेला आहे, कोणते कोणते मूळ पुरुष प्रमुख पुरुष त्या त्या परिवारात होऊन गेलेले आहेत. आणि अजूनही अशी काही लोक येतात ज्यांना भाट म्हणतात ना, काही बहुतेक भाटच असतील, तर ते दरवर्षी येतात आणि आपल्या परी म्हणजे त्या त्या वंशामध्ये जन्माला येणाऱ्या लोकांची नावं घेऊन जातात, लिहून घेऊन जातात. जर तुम्ही जर कधी त्यांच्याकडे गेलात तर आपल्याला प्राप्त होऊ शकतं, जर तशी परंपरा जर आपल्या वंशामध्ये जर असेल तर. तर अजूनही मूळ पुरुष कोण आहे, कोणते कोणते लोक आपल्या या वंशामध्ये होऊन गेलेले हे सगळं आपल्याला आजही पाहायला मिळतं. आणि तोच दाखला जर या ठिकाणी पाहिला तर सुखदेव गोस्वामी महाराज देखील आपल्याला तो दाखला देतात की कशाप्रकारे आता जी काही हा अध्याय आणि पुढचा अध्याय या दोन अध्यायामध्ये भगवान श्री रामचंद्रांचं पवित्र जीवनचरित्र ते कथन करणार आहेत. तर जे लोक अवजानंती मा मुढा मानुषम तनु माश्रितम परम भाव अवजानंत मम भूतम ऐश्वरम, तर भगवंतांचं दिव्यत्व जे लोक जाणू शकत नाहीत आणि भगवंतांचं जे काही प्राकट्य आहे त्यांची कार्य समजू शकत नाही असे अवजानंती मा मुढा जे मूर्ख लोक आहेत ते या प्रकारे भगवंतांना एक सर्वसाधारण मनुष्य समजतात. काही लोक भगवंत प्रकट झाले यावर देखील विश्वास करत नाहीत. मोठमोठे तत्ववादी जे लोक आहेत ते देखील म्हणतात की या सगळं कथन करून झाल्यावर म्हणतात की या मायथॉलॉजी किंवा दंतकथा. अरे मग एवढा सगळं उपद्व्याप केलास कशाला तू, एवढं सगळं तत्वज्ञान एवढं सगळं त्या ठिकाणी तर कथा सांगतात आणि शेवटी म्हणतोस की हे सगळं मायथॉलॉजी आहे. तर सुखदेव गोस्वामी या ठिकाणी जी काही वंश परंपरा सांगतायत हा मुद्दा प्रस्तुत करण्यासाठी की खरोखर भगवान कशा प्रकारे या सगळ्या वंशावलीमध्ये अनेक ठिकाणी कसे कसे प्रकट झालेले आहेत. तर हा जो काही सूर्यवंश या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे सुखदेव गोस्वामींनी, तर या सूर्यवंशामध्ये भगवान श्री रामचंद्र 68व्या क्रमांकावरती येतात, अर्थात 68वे पुरुष म्हणून ते प्रकट होतात या वंशावलीमध्ये. जेव्हा ब्रह्माजींपासून जर पाहिलं, ब्रह्माजींनी आपल्या 10 मानसपुत्रांना जन्म दिला, ज्या 10 मानसपुत्रांपैकी एक म्हणजे मरीची. मरीचींनी पुढे कश्यपांना जन्म दिला, अर्थात जे कश्यप आणि आदितीपासून सगळे देवता प्रकट होतात आणि या देवतांपैकी सूर्यदेव एक देवता आहेत. तर या सूर्यदेवांनाच आपण विवस्वान असं म्हणतो, जे भगवद्गीतामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना की फार प्राचीन काळात मी हे वैदिक ज्ञान जे आहे जे मी तुला सांगत आहे हे अर्जुना तेच ज्ञान मी विवस्वानला प्रदान केलं होतं. विवस्वानने इक्ष्वाकू म्हणू अशा प्रकारे हे ज्ञान पुढे सरकत गेलं. तर विवस्वानने हे ज्ञान वैवस्वत मनूला प्रदान केलं. वैवस्वानने नभग राजाला विवस्वानपासून वैवस्वत मनूंचा जन्म होतो. वैवस्वतपासून नभग राजा जन्माला येतात. पुढे नाभाग, अमरीश महाराज, जे अमरीश महाराज भविष्यात अर्थात आपण पाहतो की कशाप्रकारे अमरीश महाराजांचं चरित्र अत्यंत महान चरित्र आहे. सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी दुसरा मुद्दा अजून उपस्थित करतात की का ह्या वंशावलीचं वर्णन करायचं आहे, कारण या वंशामुळे वंशावळीत भगवंतांचे अनेक थोर महान राजे प्रकट झालेले आहेत. खरंतर भगवान श्रीकृष्णांच्या लीला या 10व्या स्कंदात प्रकट होतात आणि 9व्या स्कंदापर्यंत भगवंतांच्या असंख्य म्हणजे कित्येक भक्तांच्या जीवनचरित्राचं वर्णन करण्यात आलेलं आहे. 10व्या स्कंदापासून जर पुढे जर पाहिलं ना आपण तर आपल्याला क्वचित एखाद्या भक्ताचं आपल्याला चरित्र ऐकायला मिळेल, पण त्यापूर्वी आपल्याला 9व्या स्कंदापर्यंत कित्येक भक्तांच्या कार्यांचं त्या राजांचं सर्व कथाचरित्र आपल्याला ऐकायला मिळतं. अर्थात भगवंत आपल्याला दाखवून देतात की माझ्या कथाश्रवणापेक्षा तुम्ही माझ्या भक्तांचं कथाश्रवण तुम्ही आधी करा. आणि दुसरं, भक्तांच्या जेव्हा आपण जीवनचरित्राचं आपण कथन करतो आपलं शुद्धीकरण अधिक होतं, आपल्याला भक्ती भक्तिमय जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा प्राप्त होते, आदर्श प्राप्त होतो. आणि तो आदर्श आपल्याला दाखवून देण्यासाठी आधी आपण भक्तांचं चरित्र गुणगान आपण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, इतरांना ऐकवलं पाहिजे. यामुळे आपण नम्र होतो, आपलं शुद्धीकरण होतं, आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये एक प्रेरणा प्राप्त होते. त्यानंतर पुढे 10व्या स्कंदामध्ये आपण भगवंतांना शरणागत होऊन भगवत सेवेला आपण प्रारंभ करू शकतो. तर 9व्या स्कंदात या ठिकाणी या वंशावलीमध्ये अनेक राजांचं जीवनचरित्र आलेलं आहे. त्यापैकी आता अमरीश महाराज ज्यांचं चरित्र दुर्वासा मुनीमुळे किंवा दुर्वासा मुनी त्यांच्या अमरीश महाराजमुळे ओळखले जातात, कशा प्रकार त्यांचा मानभंग होतो, संपूर्ण एक वर्षभर त्यांना संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करायला मिळतं, आणि शेवटी त्यांनी भक्तांचा कशा प्रकारे आश्रय घेऊन भक्त अपराधातून मुक्त झालेले आहेत आणि त्यांना भगवंताची प्राप्ती होते हे या लीलेतून भगवंतांना दाखवून द्यायचं आहे. कोणी किती शक्तिशाली असू दे, किती मोठा राजा असू दे, तो वैयक्तिक शक्तीने बुद्धीने तो कधीच भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. पण सामान्य व्यक्ती जरी भक्तांचा आश्रयाला गेला तर भगवत प्राप्ती ही सहजच शक्य आहे, सर्व अपराधातून पापांतून मुक्ती करणारी आहे, भगवंतांना हे या ठिकाणी दाखवून द्यायचे. पुढे अमरीशांपासून विरूप, पृषदश्व, रथितर, इक्ष्वाकू, आता हे जे इक्ष्वाकू राजा आहेत हे सुद्धा इतके प्रतापी राजा होते. आता सूर्यदेवांपासून सूर्यवंश प्रकट झाला, पण जेव्हा प्रतापी राजे किंवा महान महान भक्त त्या त्या वंशामध्ये आले तर तो वंश नाव फक्त बदललेलं आहे. तर सूर्यवंशालाच इक्ष्वाकू वंश हे देखील नाव पडलेलं आहे, कारण इक्ष्वाकू राजा देखील तितकेच प्रतापी आणि महान होते. इक्ष्वाकू पासून कुक्षी, विकुक्षी, पुढे पुरंजय, अनरण्य, पृथु, विश्वरंधी, चंद्र, युवनाश्व, पुढे नंतर मग बृहदश्व, बृहदश्व पासून धुंधुमार, दृढाश्व, हर्यश्व, निकुंभ, हर्णयाश्व, कृशाश्व, सेनजित आणि पुढे युवनाश्व हे जन्माला येतात. तर युवनाश्व पर्यंत सतयुग हा चालू होता आणि तिथून युवनाश्व म्हणजे सतयुगाच्या शेवटी हे जन्माला आले, आणि युवनाश्वचा कार्यकाळ संपल्यानंतर तिथून पुढे त्रेतायुगाला सुरुवात होते. तर जेव्हा त्रेतायुगाला सुरुवात होते त्यावेळेस प्रतापी राजा असतात मांधाता. तर मांधातापासून पुढे पुरुकुत्स, त्रयदस्यु, अनरण्य, हर्यश्व, अरुण, निबंधन, निबंधननंतर मग सत्यवृत्त, ज्यांना त्रिशंकू असं राजा म्हटलं जातं. आपल्याला त्रिशंकूंची कथा सगळ्यांना माहितीच आहे की त्रिशंकू यांचे कुलपुरोहित म्हणजे वशिष्ठ मुनी, आणि यांना सदेह स्वर्गात जायचं असतं, पण वशिष्ठ मुनी म्हणतात की सहदेह तू जाऊ शकत नाही, तुला भरपूर पुण्य अर्जित करावं लागेल, मृत्यूनंतर तू मात्र स्वर्गात जाऊ शकतोस. पण ते इतके हट्टाला पेटलेले असतात की नाही मला याच सहदेह जायचंय. मग जेव्हा त्यांना समजलं की वशिष्ठ मुनी आपलं काम करणार नाहीत, मग ते त्यांच्या पुत्रांकडे जातात वशिष्ठांच्या, आणि जेव्हा वशिष्ठ मुनीने त्या पुत्रांना कळते की याने कुलपुरोहित आपल्या गुरूंचा अपराध केला आहे, गुरूंची अवज्ञा केली की तू असं करू शकत नाही, आणि म्हणून त्यांच्या पुत्रांनी काय केलं, त्याला शाप दिला. पुढे मग जेव्हा त्यांना त्यांच्या पुत्रांकडून देखील काम होत नाही, मग शेवटी ते यांच्याकडे जातात विश्वामित्रांकडे, आणि आपल्या सर्वांना माहिती की विश्वामित्राने वशिष्ठ मुनी यांची फार अशी जुनी अशी शत्रुता आहे, आणि त्यांना वाटलं की माझ्या शत्रून तुझं काम केल्याने मी तुझं काम करेल, आणि विश्वामित्र मुनीने आपल्या तपोबळाने काय केलं, त्या त्रिशंकूला स्वर्गात पाठवायचा प्रयत्न केला. पण स्वर्गामध्ये पाहिलं की याचा जो काही व्हिसा पासपोर्ट जो आहे तो चुकीचा आहे किंवा पासपोर्ट याच्याकडे नाहीच आहे, त्याला पुन्हा तिथून परत यावं लागलं. असं कित्येकदा त्याला खालीवर खालीवर व्हावं लागलं, आणि शेवटी कारण वरुण इंद्र जेव्हा ढकलायचा खाली तो उलटा डोक्याच्या दिशेने खाली पडायचा, आणि पुन्हा आपल्या तपोबळाने विश्वामित्रामुळे त्याला पुन्हा वर फेकायचे. आणि असं बऱ्याच वेळा झाल्यानंतर त्या ठिकाणी देवता ब्रह्माजी प्रकट होतात की अरे बाबा तू असं करू नकोस, याला ते शक्य नाही, हे सृष्टीच्या नियमाचा विरुद्ध तू काम करतोयस. आणि जेव्हा विश्वामित्राने ही जाणीव होते मग ते काय करतात, आपल्या तपोबळाने पुन्हा एक दुसरा उपस्वर्ग तयार करतात, आणि त्या स्वर्गामध्ये मग या त्रिशंकूला राहायला मिळतं. पण अशा अवस्थेमध्ये की उलटा लटकलेला आहे, सगळ्या प्रकारचे भोग करू शकतोस परंतु खाली डोकं वर पाय. तर असेही काही राजे होऊन गेले जे वेगळ्या प्रकारचे प्रतापी होते, पण इथे सांगण्याचं तात्पर्य असं या ठिकाणी या कथेतून की आपण सृष्टींच्या नियमांचं, भगवत आज्ञेचं किंवा प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही, भले आपण किती प्रतापी राजे असलो, किती योगशक्ती बळ आपल्याकडे असलं तरी सुद्धा. त्रिशंकूपासून सत्यवादी जो राजा होता ज्याला आपण सत्यवान राजा हरिश्चंद्र म्हणतो, तर हे पुढे जन्माला येतात, आणि या हरिश्चंद्र राजामुळे आजही जी काही सत्यवान नीती जी असते ती काय असते ती त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि तो आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे. पुढे रोहिता चंप वसुदेव विजय भरसक वृक बाहुक आणि या बाहुकपासून सगर महाराज जन्माला येतात. ज्या सगरांचे 60,000 पुत्र कपिलाश्रमाला जळून भस्म होतात त्यांचा उद्धार करण्यासाठी मग आपण असमंजस अंशुमान दिलीप यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु त्यांना यश प्राप्त झालं नाही. कारण जोपर्यंत माता गंगेच्या जलाने ह्यांची राख अभिषिक्त होत नाही तोपर्यंत या पूर्वजांचा उद्धार होणार नाही. आणि मग चौथे जे राजे येतात भगीरथ राजा यांच्या अथक प्रयत्नाने भक्तीने तपस्येने माता गंगा या भौतिक जगात प्रकट होते आणि मग त्या पूर्वजांचा उद्धार होतो. तर म्हणतात की भगीरथ राजांचं केवळ स्मरण केल्याने त्यांचा गुणगौरव केल्याने देखील आपलं हृदय माता गंगेसारखं पवित्र शुद्ध होऊ शकतं. तर अशा वंशामध्ये प्रकट होणाऱ्या भक्तांचं जरी आपण स्मरण जरी केलं ना तरी देखील आपलं अनेक प्रकारचे आध्यात्मिक पुण्य आपल्याला प्राप्त होतात, आपलं शुद्धीकरण होतं. जर त्यांना कथा जर करायची असती तर त्याने केवळ भगवत कथा केली असती, परंतु नव्या स्कंदापर्यंत शुकदेव गोस्वामी महाराजांनी भगवंताच्या अनेक भक्तांच्या लीला कथा त्या ठिकाणी चरित्र कथन केलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आदर्श बोध कशाप्रकारे आपण भक्तीमध्ये सावध राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे, तर अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. नंतर भगीरथ महाराजांच्या पासून श्रुत नाभ सिंधुदीप अयुताशुष आणि ऋतुपूर्ण सर्वकाम सुदास सौदास अश्मक अश्मकांपासून पुढे मुलक सतरथ एडविड आणि विश्वसह प्रकट होतात पुढे असे क्रमशः. आणि या विश्वसहापासून खटवांग महाराज हे प्रकट होतात जन्माला येतात. तर खटवांग महाराजांची कथा आपल्याला थोडक्यात आता जो अध्याय आपण पाहिला त्याच्यामध्ये त्यांचं जीवन पाहिलं तर क्षणभंगूर जीवन, अर्थात क्षणभर त्यांचं जीवन आपण पाहतो, पण त्याने जो काही आदर्श आपल्याला दिलेला की क्षणभर जरी आपलं जीवन शिल्लक असेल तर तो देखील आपण भगवत स्मरणामध्ये कसं लावला पाहिजे. आणि भक्तांसाठी एक आशा त्यांनी आपल्याला प्रज्वलित करून दिली की एक क्षण देखील आपल्याला भगवत प्राप्तीसाठी पुरेसा आहे, पण आपण त्या भावनेमध्ये त्या चेतनेमध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की खटवांग महाराजांना जेव्हा समजतं की माझं आयुष्य केवळ काही क्षण शिल्लक आहे तर थेट या ठिकाणी अयोध्येला येतात, या ठिकाणी भगवंताचं अगाध चिंतन करतात, ध्येयत्याग करतात आणि भगवतधामी निघून जातात. त्या प्रकारे आपलं आयुष्य देखील क्षणभंगूरच आहे, क्षणभर शिल्लक आहे, कारण पुढच्या आयुष्याचा आपल्याला काहीही भरोसा नाही की आपण वृद्धापकाळापर्यंत आपण जिवंत राहू की नाही. तर आपण याच वेळी याच ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या दिव्य नामाचा त्यांच्या लीलांचा आपण स्मरण करीत या भौतिक जगाचा त्याग करण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. याच खटवांग महाराजांपासून दीर्घबाहू आणि दीर्घबाहूपासून मग राजा रघु हे जन्माला येतात. आणि राजा रघुंचा पाहिलं की सूर्यदेवानंतर मग इक्ष्वाकू वंश तो पुढे प्रचलित झाला आणि या इक्ष्वाकू वंशानंतर बऱ्याच राजांच्या कालावधीनंतर राजा रघु हे प्रतापी राजा प्रकट होतात. आता राजा रघुंचं प्रताप आणि त्यांची भक्ती, त्यांचा त्याग, त्यांचं दान, त्यांचं कर्तृत्व इतकं विशेष होतं. त्यांच्यानंतर म्हणतात मात्र साक्षात भगवान रामचंद्र जरी प्रकट झाले तरी देखील त्या वंशाचं नाव बदललेलं नाहीये, कारण भगवान श्री रामचंद्र हे आपल्यापेक्षा आपल्या भक्तांच्या किंवा पाहतो की कित्येकदा भगवंतांची अशी अनेक नावं आहेत की जी नावं भक्तांमुळे भगवंतांना मिळालेली आहेत. नंदनंदन असतील, यशोदानंदन असतील, दशरथ नंदन किंवा कौशल्यानंदन, भगवंत कित्येकदा भक्तांमुळे जाणले जातात, त्यांच्या कीर्तीमुळे देखील जाणले जातात. तर आपल्या भक्तांची कीर्ती अशीच अखंडित अगाध राहावी म्हणून भगवान श्री रामचंद्रांनी स्वतः प्रकट होऊन देखील आपल्या रघुवंशाला कधी स्पर्श त्याला हे खंडित होऊ दिलेलं नाहीये. उलट भगवान श्री रामचंद्र प्रकट झाले रघुवंशामुळे, रघुवंशामध्ये, आणि त्या रघुवंशामध्ये त्यांना कित्येक प्रकारचे नावं प्राप्त झालेली आहेत, रघुवीर, रघुनाथ, रघुनंदन किंवा रघुवंश, राघव, असे भरपूर भगवंतांची रघु या शब्दावर नावं आलेली आहेत. तर आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करू का या वंशाला शेवटपर्यंत आजही रघुवंश हे नाव प्राप्त झालेले असे काय रघुवंशामध्ये किंवा रघु राजाची ही प्रतापी लीला चरित्र आहेत. तर जेव्हा रघुराजांचा जन्म झाला तर त्यांचं चरित्र हे पहिल्यापासूनच यशस्वी आणि अतिशय प्रतापाने पूर्ण होतं. जेव्हा त्यांचे पिता दीर्घबाहू, ज्यांना दिलीप देखील असं म्हटलं जातं, दुसरा दिलीप, तर दीर्घबाहूपासून त्यांचा जन्म होतो आणि भविष्यामध्ये हेच रघुराजा अतिशय प्रतापवान सामर्थ्यशाली राजा बनतात, अर्थात सामर्थ्यशाली योद्धा बनतात. एकदा त्यांच्या पित्यांना अश्वमेध यज्ञ करायचा असतो आणि ह्या अश्वमेध यज्ञासमयी जो काही अश्व असतो त्या अश्वाचं रक्षण देखील करायचं असतं आणि अश्वमेध यज्ञ जेव्हा सुरू असतो त्यावेळेस नेहमीप्रमाणे इंद्रदेव येतात आणि तो अश्व चोरून घेऊन जातात. कारण त्यांना नेहमी भीती असते की हा जर यज्ञ पूर्ण जर झाला तर हा व्यक्ती पुढचा इंद्र बनेल, मला पद खाली करावं लागेल. आणि म्हणून त्यांच्या पित्याने की रघुना सांगितलं की तू या घोड्याचं रक्षण करायचं आणि इकडे यज्ञ सुरू असतो, इंद्र येतात नेहमीप्रमाणे अश्व चोरून घेऊन जातात. राजा रघुने इंद्राचा पाठलाग केला, इंद्राला पराभूत केला, इंद्राच्या सहाय्याचे जेवढ्या देवता आले त्या सगळ्या देवतांना देखील पराभूत केलं आणि अतिशय दिमाकाने थाटान तो घोडा पुन्हा आपल्या राज्यात घेऊन आले. इंद्र सगळ्या देवता बघत राहिले. इतके प्रतापी शूरवीर राजे होते, राजा रघु होते. आणि जेव्हा त्यांच्या पित्यानंतर ते राजगादीवरती विराजमान झाले तर संपूर्ण विश्वामध्ये विजय होण्यासाठी त्यांनी काय केलं, एक विशेष असा मोहीम त्यांनी आयोजित केली. संपूर्ण विश्वातील राजांना त्यांनी पराभूत केलं, पराभूत करून त्या राज्यातील सगळं धन संपत्ती लुटून आणली आणि आपल्या राज्यामध्ये त्यांनी आणली. पण जेव्हा त्यांनी ती सगळं संपत्ती लुटून आणली ना, असं म्हणतात की संपूर्ण संपत्ती त्या संपूर्ण राज्य त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना पूर्ण दान करून टाकलं. तर आजकालचे जे काही राजे, तथाकथित राजे, नेता यांच्यासारखे नव्हते. राजा जितका शक्तिशाली प्रतापित होता, चक्रवर्ती सम्राट जरी होता, पण तो तितका उदार आणि दानशूर देखील असायचा. आणि म्हणून त्यांना या प्रकारच्या गुणवत्तांमुळे किंवा गुणांमुळे लक्षणांमुळे त्यांना ते शक्ती ते बळ त्यांना प्रकृतीकडून आपोआपच प्राप्त व्हायचं. तर राजा रघुने संपूर्ण पृथ्वी जिंकली, संपूर्ण साम्राज्य जिंकलं, सगळं धन ऐश्वर जिंकलं, प्राप्त केलं. पण पुन्हा आल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना त्याने दान करून टाकलं. इथे असं वर्णन करण्यात आलेलं आहे, जितके ते उदार होते तितके विरक्त देखील होते. एक चक्रवर्ती सम्राट त्याच्याकडे काय ऐश्वर असेल, किती सेवक त्याच्या सेवेसाठी असतील, त्याचा राज वैभव किंवा राजवाडा त्याचा किती मोठा असेल, सुखसंपन्नाने भरलेला असेल, पण राजा रघुचं महल इतका मोठा होता पण तो रोज महालाच्या बाहेर कुशाग्रावरती झोपायचा आणि आपल्या प्रजेचं आणि आपल्या राज्याचं रक्षण करायचा. एकदा काय होतं, जरी संपूर्ण त्याने राज्य संपत्ती जरी दान केली असेल, हातात एक पैसा देखील त्या स्वतःकडे नसायचा, इतकी ती विरक्त आणि दानी होते. जेव्हा त्यांच्याकडे एक ऋषी, एक ब्राह्मण त्यांच्याकडे काही दान मागण्यासाठी येतात, म्हणतात की हे राजा मला काहीतरी दान दे, मला एक यज्ञ आयोजित करायचं आहे. आणि त्याने पाहिले की हा राजा कुशाग्रावरती झोपलेला आहे किंवा त्या ठिकाणी कुशाग्रावरती निवास करतो, म्हणजे याच्याकडे आता काही शिल्लक नाहीये, मी याच्याकडे कसं मागू आता. ते म्हटले मला तुझ्याकडनं दानाची अपेक्षा होती पण तुझ्याकडे आता सध्या काही दिसत नाही असं मला दिसतंय, त्यामुळे ठीक आहे मी जातो. तर ब्राह्मणाला रिक्त हाताने पाठवायची त्याची इच्छा नव्हती, अर्थात रघुराजांची. ते म्हटले तुम्ही या ठिकाणी रिक्त जाऊ शकत नाही, तुम्हाला धन पाहिजे ना, आत्ताच मला धन प्राप्त होईल. तर रघुराजाने आकाशाच्या दिशेने आपला धनुष्यबाण उगारला आणि आव्हान कोणाला दिलं, कुबेराला. कुबेराला आव्हान दिलं तेवढ्यात त्याचे सेवक, अर्थात रघुराजाचे सेवक येतात आणि म्हणतात की राजा तुम्हाला त्यांच्याशी युद्ध करण्याची आवश्यकता नाहीये, कारण तुमचं धन भांडार जे आहे कुबेराने आधीच भरून टाकलेलं आहे. कारण इतके प्रतापी राजा हे रघु होते. काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की त्याने कुबेराला आव्हान दिलं तर कुबेराने त्या ठिकाणी लाखो कोट्यवधीच्या संख्येने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. राजा आणि प्रजा अर्थात ब्राह्मणामध्ये काय अंतर आहे आणि देवतांमध्ये आणि राजामध्ये काय अंतर आहे ते बघा. राजाने यथेच पाऊस पाडून घेतला. राजाचा प्रताप, राजाची गुणवत्ता बघून देवताने देखील तो सुवर्ण मुद्रांचा पाऊस केला. आणि जे याचक ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले होते त्यांनी देखील जेवढ्या हव्या तेवढ्या आवश्यक मुद्रा घेतल्या आणि निघून गेले. काही जण असं म्हणतात की रघुराजाने त्या कुबेराला पुन्हा बोलवलं, म्हटले की उरलेला मुद्रा तू पुन्हा घेऊन जा, मला जेवढी आवश्यकता होती तेवढ्या मी घेतलेल्या आहेत. तर राजा आणि प्रजा दोघे जेव्हा संतुष्ट असतात ना, त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा अभाव होत नाही. आणि आचार्य म्हणतात की देवता देखील अशा संतुष्ट जे लोभी नाही आहेत आणि धार्मिक वृत्तीचे लोक आहेत अशा सगळ्या लोकांना ते भरपूर काही देऊ इच्छितात. पण कलियुगामध्ये सगळे लोक लोभी आहेत, अधार्मिक आहेत, जास्त करून असंतुष्ट लोक आहेत, मनाची स्थिरता नाहीये, धार्मिकता नाहीये, म्हणून देवता देखील अशा लोकांना कधी मदत करत नाहीत. तर कलियुगामध्ये अधिक जे आपल्याला काही पाहायला मिळतं ना, हे सगळे कलियुगातील जीवांच्या दुर्गुणांमुळे आणि त्यांच्या कुकर्मांमुळे आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. रावण हा काय भगवान श्री रामचंद्रांच्या वेळेस जन्माला आला असा नाहीये. तर रावण फार अनेक म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पासून आधीपासून फार जन्माला आलेला, कित्येक राजांच्या आधी. तर त्याचं देखील रघुराजाशी देखील एकदा युद्ध झालं होतं. अर्थात रघुराजा नेहमी इकडे तिकडे युद्धासाठी किंवा प्रजेच्या रक्षणासाठी ते बाहेर राहायचे. आणि एकदा जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये रावण येतो आणि रावण त्यांच्या मंत्र्यांना म्हणतो की सांग रघुला की रावणाला तुझ्याशी द्वंद्व युद्ध करायचं होतं पण तू राज्यात नसल्यामुळे तो निघून गेला. आणि जेव्हा रघुराजा येतात त्यांच्या मंत्र्यांकडून ही माहिती प्राप्त होते की असा रावण या ठिकाणी आव्हान देऊन गेला. आव्हान देऊन गेल्यानंतर रघुराजांना इतका क्रोध येतो की ते म्हटले की माझ्या राज्यात येऊन हा मलाच आव्हान देऊन गेला. त्याने केवळ एक कुशाग्र घेतलं आणि लंकेच्या दिशेने भिरकावलं. आणि ते कुशाग्र म्हणजे काय, नारायण अस्त्र होत. आणि नारायण अस्त्र हे दोन्ही प्रकारे कार्य करू शकतं, केवळ ते शीत ज्याला शीतलता उत्पन्न करणारच नसतं, ते क्रोध अर्थात ते क्रोधामुळे फेकलं होतं. आणि तो क्रोध त्या लंकेवरती पडतो आणि संपूर्ण लंका त्या ठिकाणी जळू लागते, भस्मसात होऊ लागते. रावणाला समजतं की हे जे कार्य केलेलं आहे हे निश्चितपणे रघुराजाने केलेलं आहे. आणि रावण सगळ्या प्रजेला मंत्र्यांना सैनिकांना म्हणतो की तुम्ही आत्ताच्या आता सगळेजण भूमीवरती लोटांगण घ्या आणि म्हणा की आम्ही सर्वजण राजा रघुला शरणागत आहोत, त्यांचा आश्रय घेत आहोत. एवढं म्हणल्याखेरीज ती संपूर्ण अग्नी शांत होते. यातून शिकण्यासारखं खूप चांगलं आहे. जेव्हा आपण भगवंताच्या भक्तांचा आश्रय घेतो तेव्हा आपल्या जीवनातील सगळे त्रिविध क्लेश ताप हे नष्ट होतात. दुर्वासामुळे जोपर्यंत अमरीश महाराजांचा आश्रय घेत नव्हते तोपर्यंत जे सुदर्शन चक्र अतिशय भयंकर तेज ओकीत दुर्वासांचा पाठलाग करीत होते. आणि असं म्हणतात की दुर्वासा मुनींना इतका त्या तापाचा दाह होत होता ते त्रस्त झालेले होते. पण जेव्हा त्याने अमरीश महाराजांच्या चरणांचा आश्रय घेतला सुदर्शन चक्र हे शांत झालं, त्यांना शीतलतेचा अनुभव होऊ लागला. जर एक असुर जर भक्तांचा केवळ नामाचा आश्रय घेतो त्यांना शरणागत होतो तरी देखील भगवंत अशा जीवांचं रक्षण करतात. तर आपण भक्त या नात्याने जेव्हा आपण भक्तांच्या गुरूंचा वैष्णवांचा आपण आश्रय घेतो तर त्यावेळेस भगवंत आपलं का रक्षण करणार नाहीत. तर निश्चितपणे या कथेतून आपल्याला हे समजतं की केवळ रघुराजाच्या नावाचा या रावणाने आश्रय घेतला, त्यांच्या प्रचंड आश्रय घेतला, तरी देखील त्या नारायण अस्त्रापासून या ठिकाणी रावणाचं देखील रक्षण झालं. तर भगवंत देखील जो व्यक्ती भगवंताच्या भक्तांचा आश्रय घेतो तर भगवंत सुद्धा अशा लोकांचं काही करू शकत नाहीत, अर्थात त्यांना अभय प्रदान करतात. महाभारतामध्ये आपल्याला प्रसंग दिसतो की जेव्हा खांडव वन अर्जुनाने जाळलं त्या ठिकाणी मैदानव नावाचा एक राक्षस असुर त्या ठिकाणी निवास करत असतो, त्याने अर्जुनाचा आश्रय घेतला. अर्जुनाचा आश्रय घेतल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि अग्निदेव देखील त्या मैदानावाचा काहीच करू शकले नाही. याचा अर्थ असं नाही की त्यांच्याकडे शक्ती नाहीये, पण भगवंत आपल्या भक्तांना इतकी प्रधानता देतात की ठीक आहे तू आश्रय दिला असला याला मी पण याला अभय दिलेला आहे. म्हणून अर्जुनाच्या अभयदानामुळे भगवंतांनी देखील मैदानावर राक्षसाला अभय प्रदान केलं. तर आपले आचार्य म्हणतात, शिल रूपात देखील म्हणतात की आपण थेट भगवंतांचा आश्रय घेण्या इतपत आपण शुद्ध आणि महान नाहीये. म्हणून आपण भक्तांच्या चरणाशी जेव्हा आपण राहू ना, तर आपोआप भगवंतांना देखील आपण प्रिय होणार आहोत. म्हणून जे लोक भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतात, शुद्ध भक्तांचा आश्रय घेतात, असे लोक कितीही वर्णाश्रम धर्म पद्धतीच्या देखील खालचे निंदनीय जरी असले, तर ते लोक देखील शुद्ध होतात, पवित्र होतात. त्यानंतर रघु राजापासून पुढे अज प्रकट होतात. तर अज राजाविषयी देखील सुंदर घटना या ठिकाणी आपण पाहतो. तर अज यांच्याविषयी काही फार मोठी माहिती किंवा त्यांचं कथाचरित्र मला एवढं प्राप्त नाही झालं, पण एक सुंदर घटना या ठिकाणी पाहायला मिळते. तर रावण नेहमी प्रत्येक राजांच्या राज्यामध्ये जायचा, त्यांना प्रताडित करत राहायचा. त्याचा तो उद्योगच होता. तो लंकेमध्ये कमी बाहेर जास्त फिरायचा, सगळं ते विजय प्राप्त करणार, लोकांना त्रास देणार. त्याचं नावच रावण, जो सर्वांना प्रताडित करणार, रडवणार. तर अयोध्येमध्ये देखील तो केवळ पहिल्यांदाच आलेला नव्हता, याच्या आधी देखील आलेला आहे. तर जेव्हा अज राजा हे राज्य करत असतात, तेव्हा देखील तो आला आणि यावेळेस तो ब्राह्मण स्वरूप धारण करून येतो. आणि अज राजा हे शरयू नदीमध्ये त्या ठिकाणी दुपारची संध्यावंदन गायत्री करत असतात. आता जे ब्रह्म गायत्री करणारे जे भक्त असतात, सकाळी पूर्वेला, दुपारी संध्याकाळी ते उत्तरेला गायत्री करतात. तर दुपारची गायत्री ही उत्तरेकडे तोंड करून गायत्री करायची असते, पण हे जे राजा होते हे गायत्री पश्चिम दिशेला करत होते तोंड करून. आणि जे काही अर्घ्य असतं ते अर्घ्य देखील पश्चिमेला देत होते. आणि रावण म्हटला की अहो, तुम्ही असं का करताय, गायत्री ही तुम्ही जी ज्या प्रकारची गायत्री वंदना संध्यावंदना करताय ही चुकीची करताय, शास्त्राप्रमाणे हे नाहीये. तर तुम्ही असं करण्याचं कारण काय आहे, तुम्हाला सगळं ज्ञात आहे. तर अज राजा म्हणतात की या पश्चिम दिशेला 4 कोस लांब एका निष्पाप गायीवरती सिंह आक्रमण करतोय, आणि ती गाय जोराने हांबरडा फोडते, रक्षणासाठी बोलावते, आणि म्हणून मी काय करतोय, त्या गायीचं रक्षण करण्यासाठी मी हे जल जे ते त्या ठिकाणी सोडतोय. इकडे अज राजा पश्चिम दिशेला जल फेकतायत. आता रावणाचा विश्वास बसत नव्हता, राक्षसाचा कधीच मुळीच विश्वास बसत नाही. देवावर तर सोडा सोडा, पण शास्त्रावरती आणि भक्तांवरती देखील विश्वास त्याचा नसतो. याला विश्वास बसल्याने खरंच आहे का हे? तर रावण ब्राह्मणाच्या विषयामध्ये पळत पळत 4 कोस लांब जातो त्या जंगलामध्ये. पाहतो तर त्या ठिकाणी गाय अतिशय सुरक्षित आहे, सुंदर हिरवं गवत खाते, आणि तिच्या बाजूला एक सिंह अनेक बाणाने बित्त झालेला आहे, मृत होऊन पडलेला आहे. तर हे प्रतापी राजा, आता त्यांना माहित म्हणजे राजा इतके प्रतापी होते आणि शक्ती संपन्न होते, की त्यांना माहित होतं की आपल्या राज्यामध्ये कोण दुःखी आहे आणि कोण सुखी आहे, आणि कोण आपल्याला पुकारते, त्या आर्तनाद देतोय. तर प्रत्येकाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही त्या राजांची होती. शिलप्रभुपाद म्हणतात की राजा आणि प्रजा यांचा संबंध म्हणजे कसा आहे, पिता आणि पुत्राप्रमाणे. तर प्रजा म्हणजे या त्याच्या राज्यामध्ये किड्या मुंग्यांपासून श्रेष्ठ ब्राह्मणापर्यंत संपूर्ण प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही राजाची असायची. आणि येथे अज राजाने या प्रकारे आपल्या प्रजेचं अर्थात गायीचं रक्षण त्याने केलेलं आहे. तर ही सुंदर घटना या ठिकाणी अज राजापासून आपल्याला प्राप्त होते. नंतर अज राजापासून मग येथे भगवान श्री रामचंद्रांचे पिता महाराज दशरथ हे प्रकट होतात. तर दशरथ महाराज देखील इतके प्रतापी, शक्तिसंपन्न आणि तितके धार्मिक आणि ऋषितुल्य होते. सांगतात की ते इतके पराक्रमी राजे होते की जेव्हा असुरांचं आक्रमण देवतांवरती व्हायचं, तर देवता देखील दशरथ महाराजांकडे यायचे आणि मदतीचा हात मागायचे. तर एक असा असुर होता ज्याचं नाव शमरासुर होतं. तर या शमरासुराला देवता देखील मारू शकत नव्हते, इतका तो भयंकर राक्षस होता, असुर होता. पण याचा वध करण्याची शक्ती, सामर्थ्य आणि कला दशरथ महाराजांकडे होती. आणि म्हणून सर्व देवतांनी आवाहन केलं, विनंती केली की कृपया तुम्ही या असुराचा वध करा, राक्षसाचा वध करा. तर असे हे दशरथ महाराज प्रतापी होते. आणि त्यांच्याच वंशामध्ये पुढे भगवान श्री रामचंद्र हे आपल्या तिन्ही भावंडांसकट त्या ठिकाणी प्रकट होतात. तर शिलप्रूपात या ठिकाणी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की देवांनी प्रार्थना केल्यावर साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आपल्या अंशांशाने प्रकटले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची पवित्र नावे होती. हे प्रसिद्ध अवतार दशरथ महाराजांच्या चार पुत्रांच्या रूपात प्रकट झाले. तर हा वंश अर्थात भगवान श्री रामचंद्रांपर्यंत सांगण्याचा सुखदेव गोस्वामींचा उद्देश काय होता की भगवान हे कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये एका श्रेष्ठ वंशामध्ये प्रकट होतात. अर्थात ही व्यक्ती प्रकट होऊन गेली हा जरी इतिहास आपण जरी पाहिला तर कोणत्या वंशामध्ये कोणते राजे आले होते, त्यांनी कसा पराक्रम केला आणि का भगवान त्या ठिकाणी प्रकटले, तर हा सर्व पूर्व इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. त्यामुळे कोणी नास्तिक याच्यावरती याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती बोट घेऊ शकत नाही. जर हा जर वंशावळीचा जो काही अध्याय या ठिकाणी परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी जर सांगितला नसता तर आपल्याला हा पूर्व इतिहास किंवा वंशावळी आपल्याला मिळाली नसती, माहिती समजली नसती. जरी माहिती असतं की अरे भगवान श्री रामचंद्र रघुकुळामध्ये सूर्यवंशामध्ये प्रकट झाले, पण सूर्यवंशापासून आज तागात कोणते कोणते राजे होऊन गेले ही माहिती आपल्याला मिळाली नसती. तर पुढे अनेक अशा जवळपास 100 पेक्षा अधिक राजांचं वर्णन करण्यात आलेलं आहे की हे राजे नंतर मग द्वापार युगामध्ये कसे आले, हा जो काही सूर्यवंश जो आहे किंवा रघुवंश जो आहे तो पुढे कसा पुढे चालत गेला, आणि सांगतात की आज तागत तो वंश या भौतिक जगामध्ये किंवा पृथ्वी तलावरती अयोध्येमध्ये कार्यरत आहे. तर ह्या ज्या काही राजांचं वर्णन करतात आणि खास करून हा ज्या दुसऱ्या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी महाराज म्हणतात की जेव्हा देवतांनी प्रार्थना केली, कारण माता पृथ्वी इतकी प्रताडित होऊन जाते खास करून रावणाच्या अत्याचाराने त्याच्या पापाने कित्येक निष्पाप जीवांची हत्या, गायींची हत्या किंवा अनेक ऋषी मुनींची यज्ञ उद्ध्वस्त केले जातात त्या असुरांद्वारे, धार्मिक कार्यांना प्रबंध त्या ठिकाणी लागलेला आहे. युग कोणतं होतं? त्रेतायुग. आज कलियुग तर आपण सोडून देतो पण त्रेतायुगामध्ये इतकी भयंकर अवस्था होऊन गेली होती की लोकांना धार्मिक कृत्य संपन्न करणं देखील फार कठीण झालं होतं. आणि म्हणून माता पृथ्वी या सगळ्या पापाने बोजिल होऊन ब्रह्माजींकडे जाते, सगळ्या देवतांकडे जाते आणि सगळ्या देवतांना घेऊन ब्रह्माजी क्षीरतटावरती प्रकट होतात आणि तेथे भगवान शिरोक्तक्षयी विष्णूंना प्रार्थना करतात की हे भगवंता, माता पृथ्वीचं जे काय गाऱ्हाण आहे ते कृपया तुम्ही ऐका. आणि पृथ्वी देवी ही गोमातेचं रूप धारण करते आणि भगवंत त्या गोमातेकडे पाहून इतके दुखी होतात की आता मला लवकर प्रकट झालं पाहिजे. आणि मग भगवंत शिरोक्तक्षयी विष्णू ब्रह्माजींना आदेश देतात की मी लवकरच या भौतिक जगात प्रकट होईन आणि रावणाला वरदान प्राप्त असं ब्रह्माजींकडून, जसं हिरण्यकश्यपूने अमरत्वचं वरदान प्राप्त केलेलं असतं अर्थात जवळजवळ त्याने अनेक प्रकारे वरदान प्राप्त केलेलं असतं, तसं रावणाने देखील ब्रह्माजींना प्रसन्न करून त्याने अनेक प्रकारची वरदानं प्राप्त केली होती. हा देखील अमरत्व प्राप्त करण्याच्या अभिलाषाने ब्रह्माजींकडे आलेला असतो. हिरण्यकश्यपूला जसं सांगितलं त्याचप्रकारे या ठिकाणी देखील ब्रह्माजींनी रावणाला सांगितलं की मी तुला अमरत्व देऊ शकत नाही, तू दुसरा काहीतरी वर माग. तर याने देखील पूर्वजन्मानुसारच वरदान मागितलं की याच्याकडून मृत्यू नको, त्याच्याकडून मृत्यू नको. आणि म्हणतात की सरस्वती त्याच्या जीभेवरती प्रकट होते आणि दोन लोकांची नावं घेत नाही, एक मनुष्य आणि दुसरे वानर, कारण त्याच्यामध्ये अहंकार प्रकट करते सरस्वती माता की हे तर सारखे मच्छर सारखे यांना तू कसंही मारू शकतोस. कारण राक्षस लोकांना किंवा असुरांना मनुष्य म्हणजे एखाद्या जसं आपण चालताना कित्येक मुंग्या किडे असेच मारले जातात, त्याचा विचारही आपण कधी करत नाही किंवा आपल्याला लक्ष देखील नसतं. तसं याने ब्रह्माजीला सांगितलं की ब्रह्माजी हे जे कुणी मानव नर असतील किंवा हे माकड असतील यांच्यापासून मला भीती नाहीये. आणि बरोबर भगवंतानी किंवा ब्रह्माजींनी ती गोष्ट साधली आणि भगवान विष्णू म्हणाले की मी लवकरच नरदेह किंवा मी नरलीला प्रकट करणार आहे. आणि सगळ्या देवतांनी काय करा, वानरांच्या, माकडांच्या, असुलांच्या समाजामध्ये जन्म घ्या, आपले अंश प्रकट करा आणि माझ्या लीलेमध्ये सहाय्यता करा. तर अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू हे चार अंश रूपामध्ये प्रकट होतात, वासुदेव, संकर्ष, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. तेच वासुदेवांपासून श्री रामचंद्र हे प्रकट होतात अर्थात ते प्रकट होतात आणि उर्वरित 3 भावंड हे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध म्हणून त्या ठिकाणी प्रकट जन्माला येतात. तर भगवान आपल्या भक्तांच्या वंशाचा गुणगौरव करण्यासाठी, त्यांचा वंश वृद्धिंगत कीर्ती अजरामर करण्यासाठी हे त्या त्या वंशामध्ये प्रकट होत असतात. कित्येकदा भगवंत केवळ आपल्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी असं नाही की कार्य प्रकरण असुराचा नाश करण्यासाठी किंवा पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी प्रकट होतात असं नाहीये. तर कित्येकदा भगवंत केवळ आपल्या भक्तांच्या विनंतीवरून, त्यांच्या प्रार्थनेवरून, त्यांच्या आनंदासाठी भगवंत हे अनेकदा प्रकट देखील झालेले आहेत. तर असे जे काही भगवंत आहेत आपल्या भक्तांचं आनंद वृद्धिगत करण्यासाठी, त्यांचा वंशाची कीर्ती प्रकट करण्यासाठी हे भगवान श्री रामचंद्र दशरथ महाराजांच्या या वंशामध्ये प्रकट झालेले आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मी भगवान श्री रामचंद्रांच्या पुढच्या लीला सांगत नाही, कारण येथे पुढील तिसऱ्या श्लोकापासून शुकदेव गोस्वामी महाराज हे परीक्षित महाराजांना संक्षिप्त रूपाने का असेना, पण भगवंतांच्या प्राकट्यापासून तर भगवान श्री रामचंद्रांच्या रावण वधापर्यंत, रामराज्यापर्यंत त्या ठिकाणी वर्णन करतायत. तर हे संक्षिप्त वर्णन कसं असेल आपण उद्यापासून श्रवण करू. तोपर्यंत हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न आहेत का आजच्या श्लोकाशी संबंधित? श्रीमद भागवत महापुराण की जय, श्री प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.